सुसाइड डॉम्बर आयकोपियांग मोजन नमस्कार हांव फ्रँकी फर्नांडीस मेलबर्न ऑस्ट्रेलियासून तुमकां ह्यो गोंयच्यो खबरो कोंकणींतल्यान पावयतां. आज सप्टेंबराची 6 तारीख. सुरवातेक खबर. युनियन रेल्वे मिनिस्ट्री हाचे साउथ वेस्टर्न रेल्वे हाणें गेल्ल्या सुमारांत 312 किलोमिटर हॉस्पेट लोंडा वास्को डगामा रेल्वे डबल ट्रॅकिंग लायन हाचें कमिशनिंग जाहीर केलें. हे डबल ट्रॅकिंग हाचें काम रेल विकास निगम लिमिटेड हाणें केल्लें. केंद्र सरकारा प्रमाणे हे डबल ट्रॅकिंग कमिशनिंग जाल्या उपरांत भायल्या देशांसून मुरमुगांव हार्बर हांगा येवचो कोल कर्नाटका पावोवपाक रेलगाडयेन भोव सोंपें जातलें. गोंयकारांनी हाचे आदीं हे डबल ट्रॅकिंग हाचो विरोध केल्लो, सांगूं की डबल ट्रॅकिंग गोंयांत कोल हाडटलो आनी पर्यावरणाचेर भरपूर लोस जातले म्हूण. पूण गोंय सरकारान सांगले की रेल्वे डबल ट्रॅकिंग कोल ट्रान्सपोर्टेशन हाका न्हय म्हूण. तर ह्या विशयावर गोंयांत गेल्ल्या सुमारांत भरपूर वादविवाद सुरू जाला. दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विराटो फर्नांडीस केंद्र सरकाराक तशेंच गोंय सरकाराक भरपूर टिका केली.
मोदी सरकारान अनाउंस केला की डबल ट्रॅकिंग फ्रॉम हॉस्पेट टू वास्को द गामा ऑपरेशनलायज केला म्हण, जे आम्ही सगळे गोंयकार ओपोज करता. 2020 लॉकडाऊनच्या टायमार गैर कानूनी कित्याक व्हिडिओ कॉन्फरन्सान 3 लिनियर प्रोजेक्ट पास केले. दॅट वॉज आम्ही प्रूव्ह केले इट इज मेंट फॉर कोल ट्रान्सपोर्टेशन. त्यांना डॉक्टर प्रमोद सावंतान सांगले इट इज नॉट फॉर कोल ट्रान्सपोर्टेशन, इट इज मेंट फॉर पॅसेंजर. 2 मिनिस्टरांकूय फुडें काढले, श्री निलेश काब्राल आणि श्री मॉविन गुदिनो. दोघांनी म्हणले इट इज फॉर पॅसेंजर, पॅसेंजर डेव्हलपमेंट. आणि आम्ही सांगले हे फोटी मारता म्हण. आज स्पष्ट झाले असा, सेल्फ डिक्लेअर केले असा की हय ते फोटी मारताले म्हण, तेच आता सांगून दितात. सो हे पळय सगळे कोल ट्रान्सपोर्टेशन बिकॉज ऑफ विच गोवा वील गेट डिस्ट्रॉइड. जावं आमचे एनवायरमेंट, जावं आमचो टुरिझम सेक्टर, जावं लोकांचो हेल्थ. आम्ही पहिला लॉकडाऊनच्या टायमात मॅक्झिमम नंबर ऑफ डेथ हॅड टेकन प्लेस इन मोरमुगाव वास्को आणि त्या एरियान बिकॉज ऑफ इनहेलिंग ऑफ कोल्ड डस्ट. इम्युनिटी लोकांची कमी झाली आणि लोक थंय मेल्ले. 54% ऑफ द डेथ्स हॅपेंड देअर आउट ऑफ द टोटल डेथ्स इन गोवा. सो आम्ही वो जो सोल्ड आउट सरकार असा गोयचो SOS सोल्ड आउट सरकार, 30% कमिशन सरकार हा आम्ही विरोध करतले आणि 27 हांगा भायर उडयतले. गोयचो लोक वो गुजरात मॉडल पळय असा, मोडानी पळय मॉडल असा, तो केन्नाच एक्सेप्ट करचे ना. या सरकाराक खोट मारून भायर उडयतले. वो आमचो प्रॉमीस गोंयकारांचो.
पण गोयचो मुखेलमंत्री सांगता
कोल जितको आसा पळय न्ही ताजी कॅपेसिटी आनी वाडची ना गोंयांत. हांव क्लियर करता, इतके जर तेंच्यानी म्हटले ते कोल तो घेता शब्द तितून म्हटलेले आसा. क्लियर कट जर पळयत ट्युरिझम म्हटलेले आसा, ट्रेड म्हटलेले आसा, बाकीचे सगळे आसा भितर. वाय जे टेकून कोल जितके परमीट केल्लो आसा पळय आतां पर्यंत तितकोच तेज्या वयर वाडटलो.
दुसरी खबर. गेल्ल्या म्हयन्यांत कम्युनिकेट ट्रस्ट हाणें कांतारा फॉर कम्युनिटी हो कार्यक्रम घडोवन हाडलो. सुमार 17 गोंयची स्कुलां तशीच कॉलेजीची भुरग्यांनी हातून भाग घेतलो. ह्या कार्यक्रमांत आदले कलाकार कोंकणी त्रियात्रमाचे वयले खांबे आणि ताणें गायलेली कोंकणी कांतारां हाचो भुरग्यांक माहिती मेवली, सांगता डॉक्टर ग्लेनिस मेंडोन्सा.
ह्या इव्हेंटांतल्यान जायती भुरगीं साश्टी वाठारांतली, मुरमुगांव वाठारांतली आमचे कॉलेजीन येवन आदली कांतारां जशें की रॉबिन वाज, आल्फ्रेड रोज हांची कांतारां, तांची जाणविकाय तांकां मेळ्ळी. आंत्रे नॉयस ह्या पोंगडा बरोबर आनी लेशन प्रेतस हाच्या आदारान कम्युनिकेअर ट्रस्ट हांणी हो प्रोग्राम घडून हाडलेलो कांतारां समाजा खातीर, कम्युनिटी खातीर. सुमार 400 वयर भुरगीं ह्या प्रोग्रामान वांटेकार जाली आनी तांणी ह्या कांतारांचो आस्वाद घेतलो. तांची जाणविकाय वाडली, गोंयचे दायज कितलें गिरेस्त तें तांकां कळून आयलें आनी जायते प्रमाणांत हो ही कार्यावळ यशस्वी जाली म्हूण सांगूंक खुशालकाय भोगता. असल्या प्रोग्रामांतल्यान आमची फुडली पिळगी आसा तांकां आमच्या गोंयच्या दायजाची गिरेस्तकाय जाणून येतली. तशेंच आमची आदली कांतारां कशे तरेन आसली आनी आजून पासून आमी त्या कांतारांचो आस्वाद घेता. दीज आर द एवरग्रीन गोल्डन ओल्डीज कसली कांतारां ती आजून पासून आमी ती आमच्या ओंटाचेर खेळटात. आमी आमच्या फुंगसांवांक गायतां, आमी आयकोतां, रेडियाचेर आयकोतां. अलेशन श्रेतसाचे ते रेकॉर्ड, शेलेक रेकॉर्ड जावं ग्रॅमोफोन हे आदले तोरेचे जे यंत्र आसलेली तातूंतल्यान भुरग्यांक कळून आयले. आदल्या तेंपार आपली शापाय शामाय कशे तरेन कांतारां आयकतालीन आनी कांतारां मोजेन यु नो दे वर पार्टिसिपेटींग इन दीस होल कम्युनिटी इव्हेंट. सो तांकां लागून दीस वॉज अ व्हेरी सक्सेसफूल इव्हेंट.
एक खुशालकायची खबर, कोंकणी भाषेचे शॉर्ट फिल्म आन्सेसांव हे कॅनडाच्या टोरोंटो हांगा जावच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ साऊथ एशिया 2025 हांगा पळोवपाक मेळतले. हे फिल्म मंगेश जे बांदोडकर हाणें डायरेक्ट केला आनी ह्या फिल्मांत प्रशांती तालपणकर हाची मुख्य भुमिका जावन आसा. ते आमच्या लागी उलयले.
आन्सेसांव हे फिल्म धाकटे आसा, 20-25 मिनटांचे, पूण तेतून काम करप बरेंच अवघड आसलें. कित्याक तर 6-7 दीस आमची शुटींग जाली आनी त्या शुटिंगान कंटिन्युअसली म्हाका काम आसतालें आनी पोंग घालून चलपाचें, खूब चलपाचें आसतालें. सो टायरिंग जातालें आनी कासीर इतली जाताली की घरा हांगा हॉटेलार वचून न्हिदल्या बरोबर न्हीद पडटाली. दुसरी गजाल इमोशनली भावनेच्या नदरेन सुद्दा ती मातशी कठीण आसले, कारण जो आसेसांवाचो रोल आसा त्या आसेसांवाच्या रोलाच्या स्वभावाचे आनी म्हाज्या स्वभावाचे कशें एक ना, सामके ओपोजीट. आनी त्या खातीर म्हाका ते रिसर्च करचें पडलें, अशे लोक कशे आसता, कित्याक आसता, सायकोलॉजी कितें आसता तेंची, आनी त्या खातीर मातशें हें जालें. बट आय एन्जॉयड इट अ लॉट, म्हाका खूब मजा येयली. कित्याक जी टीम आसली ती वयान धाकटी आसली पूण तेंची नॉलेज खूब आसली आनी व्हेरी हॅप्पी गो लक्की टीम. डायरेक्टर जावं एडिटर हे सगळे बरे आसले. सो आय रियली एन्जॉयड इट.
देव बरें करूं तुका बाय प्रशांती तालपणकर, तुवें आमकां तुजो मोलादीक वेळ दिलो म्हूण. तर ह्यो जाण आसल्यो आमच्या सुसेगाद दोंपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मिडिया दुसऱ्या सोमारांत ते मेरेन मोगा संदी.
शिरंदारीचो गो पावस मुन्ना सोय वताना कित्या वेताय मुन्ना सत्री नासताना
संतीक वचाना रे बोना मिसाक वचाना सत्री हाती आसता मनान जडाय सोसाना.
शिरंदारीचो गो पावस मुन्ना सोय वताना इजून कित्या वेताय मुन्ना सत्री नासताना
संतीक वचाना रे बोना मिसाक वचाना सत्री हाती आसता मनान जडाय सोसाना.
आमी बोरां पोचोया आमी रानां नाचोया शिरंदारीनी पावस वाडटा सत्री नासताना शिरंदारीनी पावस वाडटा सत्री नासताना आमी बोरां पोचोया आमी रानां नाचोया शिरंदारीनी पावस वाडटा सत्री नासताना शिरंदारीनी पावस वाडटा सत्री नासताना. या 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 मा या या
Esa cinta viste corta morir hasta la sardai koshi zaina munna motik sustana. Esa cinta viste corta morir hasta la sardai koshi
jaina munna moti ko sustana sansara chore gro ruli kaide astana
chodul kadu mukti chodum giranna stana
sansara chore gro ruli kaide astana
chodul kadu mukti chodum giranna stana
ami bona po choya ami rananna choya Shirandarini pausu vatta chakrina stana Shirandarini pausu vatta chakrina stana Ami bona po choya ami rananna choya Shirandarini pausu vatta chakrina stana Shirandarini pausu vatta chakrina stana Ya 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 ma ya 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 ma ya 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 ma ya 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 ya
Maya ya
पुरातन भाषा भीतर संस्कृत भाष ही एक आणि हे संस्कृत भाषेचे आदले साहित्य म्हणल्यार वेद चार वेद असत पहिलो ऋग्वेद अथर्ववेद सामवेद आणि यजुर्वेद वेदाच्या निमाण्या भागांक वेदांत वा उपनिषद असे नाव असा यजुर्वेदांत बृहद अरण्यका म्हणणे एक उपनिषद असा आणि हे बृहद अरण्यका उपनिषद ख्रिस्तपूर्व 700 वर्षा आधी यज्ञवल्क्या म्हणण्याका ऋषीन बरेले असे जाणकार आमकां सांगतात आणि या उपनिषदांत एक अर्थाभरीत श्लोक असा आदी आमच्या तर्भेत घरांनी पुनात जद्वितांच्या उलयता केन्ना केन्ना आमकां वो श्लोक आयकूंक मेळटालो तो श्लोक असो आसा असतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमय अमृत्युर्मा अमृतम गमया असतो मा सद्गमया। जे सत ना जे असत ताचे तावन तू मका सता कडे वर। तमसो मा ज्योतिर्गमया काळ कथा तू मका उजवाडा कडे वर। मृत्युर्मा अमृतम गमया मरणा थावन तू मका जिविता कडे वर। ही उतरां एरिकाच्या जिवितांत पूर्ण जाली। कित्याक वो श्लोकच तो जियेलो, तो सता खातीर नीती खातीर दुबळ्यां खातीर कामगारां खातीर कोंकणी खातीर झुजतो थाकनासलो एक झुजारी। सता विरोध कोणी आसूं मुखार कितलोय व्हडलो मनीस आसूं ताची ताका पर्वा नासली। कित्याक सत मनशा परस व्हड। एरिकाचे सुरवातेच्या जिवितांत ताणें चुकी केल्यात, कित्याक तोय आमचे भशेन मनीस, पूण उपरांत कोणें ताका ताची चूक दाखोवन दिल्ल्या वेळार ताणें ती सारकी केल्या आनी तो काळकाथान उजवाडाचे वाटेर आयला। तो फकत उजवाडाची ड्युटी जावंक ना, तो उजवाडाचो फलेर जालो। फलेर म्हणल्यार लायट हाऊस। एरीक मरणाक भिवचो मनीस न्हय आनी भिवंक ना। ताणें दिल्ल्या एका संदर्शनांत तो म्हणटा हांव मरतलो एक दीस आनी हांव तयार आसा। ताका तो जाणा आसलो आपूण आतां बेगीनच वेचो आसा। मरणाची भिरांत ताका नासली। घडये मरणाक ताचे लागीं येवंक भिरांत दिसली आसत। न्हंय खंय जेन्ना दर्याक मेळूंक येता ती खंय थरथरोन कांपता। कित्याक आपणाची अस्मिताय आपलेपण घडये आपूण सांडून घेता म्हणली तिका भिरांत। पूण एक पावटी न्हंय दर्यांत वेतच ती दर्या जाता, विशाल जाता। एरीक ह्या संवसारांत दर्या म्हूण जल्मलो आनी जियेलो आनी आतां कुडीन तो आमचे मदें ना जाल्यार तो आतां अमर जिविताच्या त्या विशाल सागरांत एक जाला आनी थंयसर तो जियेता। जायते वर्सांनी एडविन जेफ डिसोजा आणे हांव जियेता म्हणली एक कादंबरी बरयली, अस्तित्ववादाचेर बरयल्ली एक बऱ्यांतली बरी कन्नड लिपेंतली कादंबरी हांव जियेता। एरीक जियेतच रावलो, मरणा विशीं ताणें चिंता केल्लीच ना। ह्या एरिकाचें जिवीत 10 मिनटां भितर हांव कशें आटापू। 3 भागांनी म्हज्यान ताचें जिवीत सांगूं येता। एरीक ज्ञान योगी जाणवाय सोदपी आनी ती जाणवाय खोलायेन म्हणजे गुंडायेन सोदपी मनीस। वयल्यावर न्हय, सोद वावर करूंक जाय, सत कितें आसा तें सोदून काडूंक जाय आनी त्या प्रमाणे मुखार वचूंक जाय। ताच्या चिंतपाक शीम मेर ना, मळबच शीम मेर म्हण येत असलो एक विशाल चिंतपाचो मनीस। पळय आमचो लोक पहिले विचारता गांव तू खंयचो, मागीर कांय जण आपण गोंयकार म्हणून मिरायतात आणि कांय जण मंगळूरकार म्हणून मिरायतात. एरिक बाबाक हांवें सांगले, एरिक बाब ह्यो दोन बांयो आसात पळया, हाचे भायर कोंकणी संसार ना, आसा. मागीर हे दोन टर्म कित्याक जाय आमकां, तर कितें म्हणचे? हांवें म्हणलें सिंधी उलोवपी सिंधी जाता, गुजराती उलोवपी गुजराती जाता, बंगाळी उलोवपी बंगाळी जाता, कोंकणी उलोवपी मंगळूरकार गोंयकार कित्याक जाता? मागीर दुसऱ्या कडेन लोक ना, कोंकणी लोक तांकां कितें म्हणटले तुमी? बरं कितें म्हणूया? कोंकणी म्हणूया, आमी कोंकणी, ही आमची अस्मिताय. एरिकान मानून घेतली आनी तो त्या विशाल कोंकणी दर्यांत एक जायतच गेलो. एरिक कर्मयोगी, घाम काडपी मनीस, आपणी काम करतालो आनी दुसऱ्या कडल्यान घाम काडूंक लायतालो. ताचे सांगाता जिवचे सोडात, ताचे सांगाता काम करचे म्हळ्यार भोव कठीण, कित्याक तो हटवादी. तकलेन एक पावटी गेलें जाल्यार ताका तें सारकें म्हूण दिसता जाल्यार कोण ताचे सांगाता आसूं आसूं तो चल्लोच मुखार. पूण कोण ताचे हट समजून घेतला, जेन्ना तो रागार जाला ताचो राग समजून घेतला, ते आजून ताचे सांगाता आसात उरले गेले. एरिक भक्तियोगी. आतां भक्तियोगी म्हणटना ताची भक्ती जी चालती भक्ती आमचो लोक करता क्रिस्तांव लोक तशी न्हय. आमचो चालतो लोक इगर्जेक वेता, मिसान वांटो घेता, मागणें करता, तेर्स करता, वाती पेटयता आनी माजी फुलां घालता. बरी गजाल. एरिक असल्या विधींनी पडलोच ना, तो विधीचे पलतडी गेलो, तो आध्यात्मिकतेन पडलो, स्पिरिच्युअलिटी. आनी ताची स्पिरिच्युअलिटी म्हणल्यार मनशांची सेवा, भाषेची सेवा, संस्कृतेची सेवा. ताची भक्ती दुबळ्या लोकां सवे इतली, ताच्या बोल्साक सदां बुराक, म्हणल्यार पयशेच आसा नासले. जर कितें आसा जाल्यार ते गरजेवंतांक दिवचो एरिक. आनी हे हांव प्रामाणीकपणान सांगता, कित्याक हांवें ते पळयलां. एरिक एक खुशाल भरीत, अर्था भरीत, फळा भरीत जिवीत जियेलो. आयच्या पयल्या वचपांत सांव पावलो रोमाकारांक सांगता, हरियेकलो आपलो ताळो उबारून देवाक वाखणटलो. एरिकान फकत आपलो ताळो मात्र न्हय, कितलेशा जाणांचे ताळे ताणें एकठांय केले आनी देवाक ताणें वाखणला. आमच्या मदें जायते बरोवपी कलाकार आसात, आसले आनी आसात. जायतो बरो वावर ताणी केला दुबावूच ना. पूण ह्या मनशान कोंकणी भाशेच्या इतिहासान कोणेंच करूंक ना तसलो वावर आपल्या सांगाताच्या सहकारान आदारान केला. इतिहासान एरिकाचे नाव उरतले. ताणें कोंकणी खातीर दिल्ले देणगे खातीर. आतां एरिकान परत्यान सांव पावलोची उतरां, तिमोतीक बरयल्ल्या दुसऱ्या पत्रांतली उतरां घेवन आतां म्हणूंक येता वा घडये ताणें म्हणलें आसत. म्हजे वाटेन म्हज्या जिवाचें बलिदान जावचें जालां, संसार सोडून वेचो म्हजो वेळ लागीं पावला. शेवट पर्यान हांव बरें झूज झुजलां, धांवची आसली ती वाट हांवें धांवून काडल्या. भावार्थांत हांव थीर रावलां, एकूच म्हाका आतां उरलां, तें म्हणल्यार नितिवंतपणाच्या जिविताचो जैताचो मुकूट. त्या दिसा स्वामी जेजू नितिवंत मनसुबेदार तो मुकूट म्हाका दितलो. एरिकान इनामांची आशा मुकुटाची आशा धरून सेवा केली न्हय, तें ताचें सैम जाल्लें. आनी एरीक चड करून कोंकणीचो वावर करताना ताणें कितले इश्ट जोडले तितले ताचे दुस्मान जाले. एरिकाक तसो कोणाक दुस्मान म्हूण लेखचो मनीस न्हय, पूण ताच्या विचारांक लागून ताच्या उतरांक लागून थोडे ताका दुस्मान म्हूण लेखताले. आनी हांगा आनी गोंयांत थोड्या जाणांनी पाद्रींनी सयत म्हाका म्हणलें आसा, एरीक तुमकां इतलो लागी मू तो इगर्जेक वचना, पाद्री माद्रींचेर विरोध उलयता अशें कशें? हांव वगोच रावतालो, कित्याक जाप दिवंक गेल्यार आनी वाद जाता. एरिकाची जडती, म्हजी जडती, तुमची जडती आनी सगळ्या संवसारांत असल्या सगळ्यांची झडती एकाच मापान जातली. आनी तें माप खंयचे? तुमच्या लागीं घरांत बायबल आसा म्हण हांव चिंता आसा जाल्यार मातेवाचो वांजेल उक्तो करात. अध्याय 20:5, वेर्स 30:1 ते 40:6 जेजू म्हणटा, हांव भुकेल्लो तुमी म्हाका जेवंक दिले, हांव तानेल्लो तुमी म्हाका पियोंक दिले, हांव विणगो आसलो एरीक बाबाच्या भाशेन जाल्यार हांव नागडो आसलो तुमी म्हाका न्हेसोंक दिले, हांव बंदखणींत आसलो पिडे शिडेन पडलो तुमी म्हाका भेट दिली, जे कितें म्हज्या लाना भावांक आनी भयणीक तुमी केले तें तुमी म्हाका केले, आनी जे कितें तुमी तांकां करूंक ना तें तुमी म्हाका करूंक ना. हांवें कितल्या मिसांत वांटो घेतलो, कितले तेर्स म्हणले, कितले खुर्सा वांटो केल्यो, कितल्या हांव रेतिरांक गेलो, आराधना कितली केली, दान धर्म कितले केले, हाचेर आदारून आमची झडपी जावची ना. म्हज्या भावा भयणीक कितें तुमी केलें तें तुमी म्हाका केलें म्हणटा जेजू. तर एरिकाक जैताचो मुकूट कित्याक मेळचो ना? मेळटलो. आतां एरिकाक कसली श्रद्धांजली आमी दिवया? ताका आमचें रडणें नाका, दूख नाका, आमची फुलां नाकात, वाती नाकात, उतरांचो शिवर नाका, फोंड दरिबांचो प्रश्नच ना. एरिकाक आमी दिवची खरी श्रद्धांजली म्हणजे आमी आमची अस्मिताय वळखून घेवया. आमची अस्मिताय कोंकणी गोंयांत तशें या मंगळूर शारांत. वी आर मेंगलोरियन्स, वी आर गोवन्स म्हणपी एक उतर कोंकणी उलयनात. आनी एरिकान आपलें जिवीतच कोंकणी खातीर दिलें, तर आमी ही आमची अस्मिताय कोंकणी आपणावया. इस्कॉलांत आमी खंयचेय माध्यमांत शिकोवया, घरांत आमी कोंकणी उलोवया, कित्याक आमी कोंकणी मनीस. सांगाताच आमचे तांकी प्रमाणे, आमच्या अभ्यासा प्रमाणे, आमच्या शिकपा प्रमाणे आमी कोंकणी भास फुलोव्या, वाडोव्या. आमच्यान जायना ती करतल्यांक आमी आदार करूया, साकार दिव्या. आनी हीच श्रद्धांजली आज एरीक आमचे तावन विचारता. एरीक जी येता, आमी जिवया.
एगो मेरी कद मेरे री चलिया को मेरी हाथ धोरी शुरू करी मगा अमोरी एगो मेरी कद मेरे री चलिया को मेरी हाथ धोरी शुरू करी मगा अमोरी तुझा मुझा मगर मल्ला सभी तुम गुरु अचेन बोसन खंगिया संगी मगा कंधारी तुझा मुझा मगर मल्ला सभी तुम गुरु बोसन गांगिया संगी मोगा कंदरी एगो मेरी कद मेरी छुलिया को मेरी हाथ धरी शुरू करी मोगा अमोरी एगो मेरी कद मेरी छुलिया को मेरी हाथ धरी शुरू करी मोगा अमोरी एगो मेरी कद मेरे री चलिया को मेरी हाथ धोरी शुरू करी मगा अमोरी एगो मेरी कद मेरे री चलिया को मेरी हाथ धोरी शुरू करी मगा अमोरी
जणांची घणा घणा पाय जणांची जणा जणा
चिंकुळ्यांची
घणा घणा पाय जणांची जणा जणा
चिंकुळ्यांची घणा घणा
उतरा तांकां मेळयत ती मांड सोबाणा उतरा तांकां मेळयत ती मांड सोबाणा
उतरा तांकां मेळयत ती मांड सोबाणा
ती मांड सोबाणा
मांड सोबाण म्हळ्यार कितें म्हणून नाका तामी मेळा संतोशाचे जय
नूर मुणा माझा तळा कोकार मुणा कवित एक नूर मुणा माझा तळा कोकार मुणा
कवित एक नूर मुणा माझा तळा कोकार मुणा
तांचे लगीन घडता त्यांना मांड सोभाणा
तांचे लगीन घडता त्यांना मांड सोभाणा
तांचे लगीन घडता त्यांना मांड सोभाणा
लगीन घडता त्यांना मांड सोभाणा
ती मांड सोभाणा
मांड सोभाण म्हळ्यार कितें म्हणून नाका तामी मेळा संतोशाचे सैक म्हणा मांड सोभाणा ती मांड सोभाणा संतोशाचे सैक म्हणा मांड सोभाणा ती मांड सोभाणा
तुम्ही महाजणा
आम्ही मनार चार बोडा मुखा तुम्ही महाजणा
आम्ही मनार चार बोडा मुखा तुम्ही महाजणा
आम्ही मनार चार बोडा मुखा तुम्ही महाजणा
आम्ही मनार चार बोडा तुम्ही महासणा
आम्ही मंडळ चार बोडा मुखार तुम्ही महासणा
आम्ही मंडळ चार बोडा मुखार तुम्ही महासणा
आम्ही मंडळ चार बोडा मुखार तुम्ही महासणा
आमचं मोग घडा त्यांना मांड सोभाणा
आमचं मोग घडा त्यांना मांड सोभाणा
आमचं मोग घडा त्यांना मांड सोभाणा
समोग घडा त्यांना मांड सोभाणा
ती मांड सोभाणा
मांड सोभाण म्हणार कितें म्हणून नाका तामी मेळा संतोषाचे सैक म्हणा मांड सोभाणा ती मांड सोभाणा संतोषाचे सैक म्हणा मांड सोभाणा ती मांड सोभाणा मांड सोभाण मांड सोभाण मांड सोभाणा मांड सोभाण मांड सोभाण मांड सोभाणा
संतोषाचे सैक म्हणा
मांड सोभाणा
चिंकुळांची घणा घणा
मांड सोभाणा
पाय जणांची जणा जणा
मांड सोभाणा
उतरून तांकां मेळयत ती
मांड सोभाणा
कवितेक नूर म्हणा
मांड सोभाणा
माझा ताला खोकाल म्हणा
मांड सोभाणा
तांचे लगीन घडता त्यांना
मांड सोभाणा
आम्ही मांडा चार बोडा
मांड सोभाणा
मुखार तुम्ही महासणा
मांड सोभाणा
आमचं मोग घडा त्यांना
मांड सोभाणा
मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना ओ मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना ओ मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना ओ मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना ओ मांड सोबान मांड सोबान मांड सोबाना मांड नीचे सुने साहिबा तीन हाथी मुबारे वागा तो रोज मारता बाबा नाम गेला गवारे शेजार नीचे सुने साहिबा तीन हाथी मुबारे वागा तो रोज मारता बाबा नाम गेला गवारे शिको शेजार नीचे तळमळे काही ना सुने दिल्यो दाखो किते सांगचे कळमळे चढती खायला पेट्यार शिको शेजार नीचे तळमळे काही ना सुने दिल्यो दाखो किते सांगचे कळवळे साखर नासा सुन्या सबूज घासीचे आंग माते पुसून कासा उपरात पावडर घालीचे काढो पेट्यात साखर नासा सुन्या सबूज घासीचे आंग माते पुसून कासा उपरात पावडर घालीचे शेजार नीचे सुने साहेबा तीन हाती उबारे वागा गोरस मारता बाबा नाव गेला गवारे नीचे सुने साहिबा तीन हाथी उबारे वागा गोरोस मारता बाबा नाम गेला गवारे
Thank you. सारीचे सोने साहिबा तीन हाथी उबारे वाका गोरस माता बाबा नाव गेला गवारे नाव गेला गवारे नाव गेला गवारे
झाले माका येऊन खुशी खसराची पाईन मायकी त्याग सांगू नाका ही खबर मोकाची तिसरात काय पुणी सुख मकाना नीट सारखी पोडाना स्वप्नात जाऊन सगळ्यात जाऊन येता मुझे मोती रोज लिन मुझे मोकाचे शोभित बंगरे केसाचे सुलताना दिसता सगळ्यां ते किरणार सूर्याचे
कोकणी लोका कासाराची al zorazo tap, ai loco mazara.
ਤੁਰ ਜਾਉਣ ਹਵੇ ਗਾਇਲੀ ਤਾਂ ਪ੍ਰੀਤੀ ਚੀ